यहोशुआ अध्याय एक. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की नूनाचा पुत्र यहोशुआ मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला, माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता उठ तू आणि हे सर्व लोक, असे तुम्ही यार्देन ओलांडून जो देश मी इस्रायल लोकास देत आहे त्यामध्ये जा. मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हास दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर. त्यात जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकास अशी आज्ञा द्या की स्वतःसाठी अन्न सामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे. मग यहोशवाने रौबेनी, गादी व मनुष्यचा अर्धा वंश यांना म्हटले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा. तो तुम्हाला म्हणाला होता की तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे. या यार्देनीच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र, मुले, बाळे आणि गुरेढोरे यांनी राहावे. पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी. परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील. मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनीच्या पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा. तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, जे काही करण्याची तू आम्हाला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ. जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू. मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो. जो कोणी तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहांत शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.